परिव्राजकाचार्य अष्टोत्तर सतहिस्तिवान ग्रेस भय चरणारविंद भक्ति वेदांत स्वामी श्रील प्रभुपाद की जय। अनंत कोटि वैष्णव वृंद की जय। श्री श्री निताय गौर हरि की जय। ग्रंथ राज श्रीमद्भागवतम की जय। निताय गौर प्रेमानंदे समवेद भक्त वृंद की जय। समवेद भक्त वृंद की जय। समवेद भक्त वृंद की जय। श्री श्री गुरु गौरांग की जय। कितने श्लोक?
19
हाँ
19
भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमम् देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। नष्टप्रायेष्वभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवत्युत्तमश्लोके भक्तिर्भवती नैष्ठिकी। ग्रंथराज श्रीमद्भागवतम चौथा स्कंद दूसवाध्याय। महाराज पृथु के यज्ञ स्थल में भगवान विष्णु का प्राकट्य। श्लोक संख्या 19। भगवान
भगवान
अथ विश्व
विश्व
आत्मा
आत्मा
पृथुना
पृथुना
उपहृत
अर्हणः
अर्हणः समुज्जिहानया
समुज्जिहानया
भक्त्या
भक्त्या
गृहीत
गृहीत
चरण
चरण
अम्बुजः
अम्बुजः।
भगवान अथ विश्वात्मा
भगवान अथ विश्वात्मा
पृथुनोपहृतारणः
पृथुनोपहृतारणः
समुज्जिहानया भक्त्या
समुज्जिहानया भक्त्या
गृहीत चरणाम्बुजः
गृहीत चरणाम्बुजः।
भगवान अथ विश्वात्मा
भगवान अथ विश्वात्मा
पृथुनोपहृतारणः
पृथुनोपहृतारणः
समुज्जिहानया भक्त्या
समुज्जिहानया भक्त्या
गृहीत चरणाम्बुजः
गृहीत चरणाम्बुजः।
भगवान अथ विश्वात्मा
भगवान अथ विश्वात्मा
पृथुनोपहृतारणः
पृथुनोपहृतारणः
समुज्जिहानया भक्त्या
समुज्जिहानया भक्त्या
गृहीत चरणाम्बुजः
गृहीत चरणाम्बुजः।
भगवानत विश्वात्मा
भगवानत विश्वात्मा
पृथुनोपहृतारणः
पृथुनोपहृतारणः
समुज्जिहानया भक्त्या
समुज्जिहानया भक्त्या
गृहीत चरणाम्बुजः
गृहीत चरणाम्बुजः।
भगवानत विश्वात्मा
भगवानत विश्वात्मा
पृथुनोपहृतारहणः
पृथुनोपहृतारहणः
समुज्जिहानया भक्त्या
समुज्जिहानया भक्त्या
गृहीत चरणाम्बुजः
गृहीत चरणाम्बुजः।
भगवानत विश्वात्मा
भगवानत विश्वात्मा
पृथुनोपहृतारहणः
पृथुनोपहृतारहणः
समुज्जिहानया भक्त्या
गृहीत चरणाम्बुजः।
भगवान
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 अथ
अथ
तदनंतर
तदनंतर
तद अनंतर
तद अनंतर
तद अनंतर
म्हणजे उसके बाद त्याच्यानंतर विश्व आत्मा
विश्व आत्मा
परमात्मा
परमात्मा
पृथुना
पृथुना
राजा पृथु द्वारा
राजा पृथु द्वारा
उपहृत
उपहृत
प्रदत्त
प्रदत्त
अर्हणः
अर्हणः
पूजा की सारी सामग्री
पूजा की सारी सामग्री
समुज्जिहानया
समुज्जिहानया
क्रमशः
वर्धित
भक्त्या
भक्त्या
जिसकी भक्ति गृहीत
गृहीत
पकड़ा हुआ
चरण
अम्बुजः
चरण
चरण कमल
चरण कमल।
अनुवाद और तात्पर्य श्रील प्रभुपाद द्वारा। राजा पृथु ने अपने ऊपर कृपालु भगवान के चरण कमलों की प्रभूत पूजा की। इस प्रकार भगवान के चरण कमलों की आराधना करते हुए भक्ति में महाराज पृथु का आनंद क्रमशः बढ़ता गया। तात्पर्य, जब भक्त के शरीर में विविध प्रकार का भावातिरेक प्रकट हो तो समझना चाहिए कि भक्ति पूर्णता को प्राप्त हो चुकी है। दिव्य आनंद के कई प्रकार हैं, यथा रोना, हंसना, गिरना, प्रमत्त के सदृश चिल्लाना इत्यादि। ये सारे लक्षण कभी कभी भक्त के शरीर में दिखते हैं। ये अष्ट सात्विक विकार कहलाते हैं, जिनका अर्थ है आठ प्रकार के दिव्य रूपांतर। इनका अनुकरण नहीं किया जा सकता, किंतु जब भक्त सचमुच सिद्ध हो जाता है तो ये सारे लक्षण उसके शरीर में दृष्टिगोचर होने लगते हैं। भगवान तो भक्त वत्सल हैं, अर्थात वे अपने विशुद्ध भक्त के प्रति स्नेह रखते हैं। अतः भक्त तथा भगवान के बीच जो दिव्य आनंदमय आदान प्रदान होता है, वह इस जगत के कार्यकलापों की तरह नहीं होता। अनुवाद दोहराइए।
राजा पृथु ने
अपने ऊपर
कृपालु भगवान के
चरण कमलों की प्रभूत पूजा की। इस प्रकार
भगवान के
चरण कमलों की
आराधना करते हुए
भक्ति में
महाराज पृथु का
आनंद
क्रमशः बढ़ता गया।
ओम अज्ञानतिमिरांधस्य ज्ञानांजनशलाकय चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरुः श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगणरघुनाथान्वितं तं सजीवम् साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपादां सहगणललिता श्रीविशाखान्वितांश्च। नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्तस्वामिन्निति नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषशून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा मराठी में बोले कि हिंदी में? ये तो ना मराठी। नहीं का मराठी समझते ना? ब्रजेश्वर प्रभु हरे राम प्रभु समझते उद्धव हरि प्रभु मला पण थोडं थोडं समजतं पण तरी। हरे कृष्णा। तर प्रसंग काय चाललाय इकडे की भगवंताने महाराज पृथूंच्यावर खूप कृपा केलेली आहे आणि त्यामुळे राजा महाराज पृथू खूप भाग्यशाली आहेत। खरोखर आमचं भाग्य म्हणजे काय? जर आम्ही कोणाला विचारलं की तुमचं भाग्याचं उदय झाला, जर आम्ही म्हटलं तर तुमच्या मनामध्ये काय विचार येणार? जर कोणी संसारी माणूस असेल तो म्हणणार मला खूप पैसे मिळालं तर माझं भाग्याचं उदय होणार। त्याला काय वाटतं की खूप पैसे मिळणे हे भाग्य आहे, सौभाग्य आहे. कोणाला वाटेल खूप भोग करायची संधी मिळेल तर माझं भाग्य उघडला, कारण त्यांना वाटतं की जीवनाचं उद्देश्य खूप भोग करणे आहे, खूप पैसे कमवणे, मोठमोठा बंगला पाहिजे, गाडी पाहिजे, संसारामध्ये काय पद पाहिजे, प्रसिद्धी पाहिजे, समृद्धी पाहिजे, हेच जीवनाचं लक्ष आहे. आणि जीवनामध्ये यश प्राप्त करायचं असेल तर हे सर्व आम्हाला गोळा केलं पाहिजे, नाहीतर आम्ही अयशस्वी झालो जीवनामध्ये. अरे तुम्ही पैसे कमवले नाहीत, अरे जीवन व्यर्थ गेलं तुमचं, संसारामध्ये तुम्हाला मोठं पद प्राप्त नाही झालं, तुमचं जीवन व्यर्थ गेलं, असं त्यांचा विचार असतं. संसाराच्या पलीकडे काय आहे त्यांना अजिबात काही माहिती नाही. आणि ज्ञान प्राप्त करायची इच्छा पण नाही. त्यांच्यासाठी संसारच हे प्रपंचच सर्वस्व आहे. संसाराचे किडे असे म्हणतात ना, त्याच्यामध्ये रमून जातात. जसं किडा असतो मातीमध्ये असतो, तो मातीमध्ये तिकडे असं रमण करत असतो, आतमध्ये कुठेतरी जाऊन असंच त्याला दुसरं काही कल्पनाच नाही आहे की याच्या मातीच्या पलीकडे पण काय आहे म्हणून. तसंच संसारामध्ये रमण करत अशी व्यक्ती अनेक जन्मांजन्मांतर असं रमण करत त्यांना काही ती इच्छा पण राहत नाही काही ज्ञान प्राप्त करायची, की या संसारामध्ये काही पलीकडे काही आहे का. त्यामुळे अशा लोकांना जर आम्ही भगवंतांच्या बद्दल सांगायला काही गेलो तर ते पटतच नाही, त्यांना समजतच नाही, कळतच नाही. तसे एक बदक असतं ना, बदक म्हणतात ना, ढकलं काय म्हणतात, बदक असतं ना, तर बदकच्या फाटीवर तुम्ही पाणी टाकलं तर काय होणार, वाहून जाणार ना, काही फरकच पडणार नाही. त्याचे पंख वगैरे असतात त्यामुळे त्या बदकाला काही फरक पडणार नाही. म्हणजे असं मी म्हणतो की जर आम्ही कुठचे कार्य जर आमचं व्यर्थ गेलं, त्याला म्हणतो आम्ही की बदकाच्या पाठीवर पाणी टाकणे, म्हणजे काय व्यर्थच गेलं, ते काय उपयोग होणार नाही त्याचं. तसंच अशा माणसाच्या कानामध्ये आम्ही काही दिव्य ज्ञान जर दिलं, काही व्यर्थच आहे ते, काही उपयोगच होत नाही ते. का होत नाही, कारण आतमध्येच जात नाही ते, आणि गेलं तरी या कानामध्ये जाऊन या कानामधून बाहेर येतं, काही रुचीच नाही आहे. आणि रुची नाही असल्याचं नाही असायचं कारण काय आहे, कुठचं श्लोक आहे भगवद्गीतेमध्ये,
व्यवसायात्मिका बुद्धी समाधवना विधी आहे.
मग अर्थ काय त्याचा मराठीमध्ये,
ज्यांचे ऐश्वर आणि भोगाच्या प्रति आसक्ती आहे त्यांचे व्यवसायात्मिका बुद्धी भक्तीमध्ये स्थिर होऊ शकत नाही.
स्थिरता जी आहे ते कधी प्राप्त होऊ शकत नाही. म्हणजे अनेक जन्मापासून हे भोग आणि ऐश्वर्याची भावनाचं अनुशीलन करून, विकास करून, त्याचे पाठीमागे लागून ते चित्त जे आहे एवढं त्याच्यामध्ये रमून गेलं आहे की चित्त त्याच्या बाहेर जातच नाही, आणि कोणी सांगितलं तरी ते पटत पण नाही, आणि बुद्धीने कळलं तरी ते वळत नाही. असं म्हणतात ना, कळतं पण वळत नाही असं म्हण आहे ना मराठीमध्ये. तर त्यामुळे यांना काही समजतच नाही. त्यामुळे श्रवण करणे आध्यात्मिक ज्ञान आणि असंच ऐकणे त्याच्यामध्ये अंतर आहे. तसं साधारणतः श्रवण म्हणजे ऐकणे, परंतु साधारण ऐकायचं काय, तर ऐकतात ना, किती लोक ऐकतात, देवाचं नाव ऐकतात, अनेक लोक प्रवचन ऐकतात, कोणी त्यांना काही आध्यात्मिक गोष्टी सांगली तर ते ऐकतात ऐकतात, पण श्रवण करत नाही, म्हणजे ते आतमध्ये जात नाही. जात असेल तरी इकडून आतमध्ये जाऊन तिकडून बाहेर जातात. मला आठवण नाही तुम्हाला ती गोष्टी सांगितलं की नाही म्हणून. राजा विक्रमादित्याच्या दरबारमध्ये एक माणूस आला होता खोपडी घेऊन. सांगितलं का मी ती गोष्टी कधी? खोपडी म्हणजे कळलं ना ते काय, ते मृत शरीराचं फक्त खोपडी असतं ना, ते तांत्रिक लोक ते वापरतात त्याच्या काला जादू हे काळे जादू वगैरे करायला, तंत्रमंत्र करायला ते करतात ना खोपडी, मनुष्याची खोपडी. तर राजा विक्रमादित्य म्हणून होते, मोठे राजा होते. विक्रम आणि बेतालचे गोष्टी सगळ्या ऐकल्या असेल तुम्ही लहानपणापासून. विक्रम बेताल कोणी ऐकलंय गोष्टी लहानपणामधून ऐकलं की नाही? ते गोष्टी अनेक असतात. तर ते राजा विक्रम, विक्रमादित्य एकदम छान मोठे राजा होते ते. तर त्यांच्या दरबारमध्ये एकदा एक माणूस आला, कोण विदेशी होता तो, म्हणजे त्यांच्या राज्याचा नव्हता. तर त्याला माहीत होतं की राजा विक्रमादित्याच्या दरबारामध्ये जे मोठे मोठे विद्वान असतात त्यांना स्वागत असतं. आणि राजा विक्रमादित्याची रुची आहे की वेगळ्या वेगळ्या प्रकारचे विषयावर वाद करणे, आणि काही मोठे मोठे पंडित आणि विद्वानांच्या द्वारा काही एक संवाद होणे हे ऐकणे, आणि ह्याच्या दरबारमध्ये असं सगळं व्हायची रुची व्हायची राजाची. आणि कोणी विद्वानांनी येऊन काही एक कोणाच्या समोर एक प्रस्ताव ठेवला की हे तुम्ही प्रश्नाचं उत्तर द्या, आणि नाही देऊ शकला तर मी विजयी, अशी प्रतियोगिता वगैरे बौद्धिक प्रतियोगिता व्हायचे. तर एक माणूस आला त्यांच्या दरबारामध्ये, त्यांच्या हातामध्ये तीन खोपडी होते, त्यांनी तीन खोपडी असे ठेवले समोर राजाच्या समोर. तुमच्या दरबारमध्ये खूप मोठे मोठे विद्वान आहेत ना, तर मी आता परीक्षा घ्यायला आलो आहे की तुमच्या दरबारमध्ये खरोखर विद्वान आहेत की नाही म्हणून. तर राजाने म्हटलं ठीक आहे, काय तुमचं चॅलेंज, चॅलेंजला काय म्हणतात, आव्हान देतो मी तुम्हाला. तर राजाने म्हटलं स्वीकार आहे, काय तुमचं, हे तीन खोपडी आहेत बघा, असं करून त्यांनी टाकलं जमिनीवर. या तीन खोपडीमध्ये कुठचं श्रेष्ठ आहे, कुठचं मध्यम आहे आणि कुठचं कनिष्ठ आहे ते मला तुम्ही सांगा. राजाला कळत, अरे चा असं कसं आता सांगणार, खोपडी आहे, खोपडीमध्ये काय, कुठचं श्रेष्ठ म्हणजे काय, कसं सांगणार आम्ही, श्रेष्ठ मध्यम कनिष्ठ म्हणजे कसं काय आता समज पडेल. तर त्यांच्या दरबारमध्ये एक बुद्धिमान मंत्री होते, त्यांच्याकडे बघितलं की बाई का काय काय विचार आहे याच्याबद्दल. तर मंत्री थोडं विचार केला आणि त्यांनी सांगितलं, उद्या सकाळीपर्यंत मला वेळ द्या, मी माहिती काढतो हे तीन खोपडी जे आहेत तर त्यांचं काय लक्षण आहे, काय गुण आहे. हां, तर राजा विक्रमादित्याने त्या अतिथींना सांगितलं की उद्या सकाळी सांगतो तुम्हाला. तर उद्या सकाळी 10 वाजता या तुम्ही. तर ते आले 10 वाजता. तोपर्यंत त्या मंत्रीने काहीतरी मार्ग काढला, आणि तर त्या व्यक्तीने विचारलं, महाराज काही उपाय निघालं का, काही उत्तर आहे का तुमच्याकडे? पण आहे. तर मंत्रीकडे बघितलं, मंत्री आहे ना उपाय, उत्तर आहे ना, आहे. तर सांगा कुठचं श्रेष्ठ मध्यम कनिष्ठ. ते म्हटलं, ही जो खोपडी आहे ना हे श्रेष्ठ आहे, आणि दुसरी खोपडी जी आहे ते मध्यम आहे, आणि ही खोपडी जी आहे कनिष्ठ आहे. कसं समजलं तुम्हाला? तर मी सांगतो, हे जे कनिष्ठ आहे ना ह्याच्यामध्ये हे त्यांनी तण घेतलं, एक गवताचं हे असतं ना तण, आणि ते एक कानामध्ये टाकलं आणि ते आतमध्ये जाईना, ते इकडून पण प्रयत्न केलं इकडून पण प्रयत्न केलं, ते सगळं बंद होतं कान. ह्याच्यामध्ये तण जायच ना, जायची तयारच नाही जायला. म्हटलं हे कनिष्ठ आहे. मग दुसरी खोपडी घेतली, त्याच्यामध्ये ते तण टाकलं, एक कानामध्ये गेलं आणि ते एकदम सरळ दुसऱ्या कानामधून बाहेर आलं. ते एकच असं घातलं की सरळ इकडून बाहेर आलं ते. आणि मग ते श्रेष्ठ खोपडी होती, त्याच्यामध्ये त्यांनी असं घातलं की नाही आणि ते आतमध्ये गेलं इकडून बाहेर आलं. तर राजाने विचारलं की असं का, म्हणजे हे श्रेष्ठ का मध्यम का, हे ठीक आहे तण असं गेलं आला नाही आलं त्याच्यामध्ये काय फरक होतो, श्रेष्ठ कनिष्ठ मध्यमाचा भेद कसं केला तुम्ही. म्हटलं बघा, हे हा खोपडी जो आहे ना माणसाचं काय, ह्याची वृत्ती काय होती की काही चांगली गोष्टी ऐकायचंच नाही, तर ते कान बंदच होते त्याचे, कोणी सांगितलं तरी काही फरकच पडायचा नाही त्याला. हा म्हणजे असं शब्द आले आणि गेले, आतमध्ये पण नाही गेले ते. त्यामुळे हा कनिष्ठ आहे. आणि ज्यावेळी आता हे मध्यम खोपडी ज्यावेळी मनुष्याच्या देहामध्ये होतो ही खोपडी, त्यावेळी तो चांगल्या गोष्टी ऐकायचं पण लक्ष देऊन ऐकायचं नाही, एक कानामध्ये जाऊन दुसऱ्या कानामधून बाहेर यायचं, आणि काय फरक जास्त पडायचं नाही त्याच्यावर, नामपुरती ऐकायचं होतं. पण हा जो आहे ना तिसरा श्रेष्ठ का आहे, ज्यावेळी ही खोपडी जी आहे त्याच्या शरीरमध्ये होती, तर जे चांगले गोष्टी आहे ते कानामधून जायचे आतमध्ये पण दुसऱ्या कानामधून बाहेर नाही यायचे, ते जायचे आणि आतमध्ये जायचे म्हणजे हृदयामध्ये जायचे ते गोष्टी, ते शब्द कानामधून प्रवेश करून हृदयामध्ये जाऊन तिकडे त्याचं हृदयाचं परिवर्तन व्हायचं, त्यामुळे हा श्रेष्ठ. तसंच या प्रकारे तीन प्रकारचे माणसं असतात. एक ज्यांना आम्ही काही सदुपदेश देतो, चांगले काही गोष्टी आम्ही सांगतो त्यांना, त्यांच्या कानामध्ये पण जात नाही, त्यांना समजतच नाही, समजायची इच्छा पण नाही आहे. तर असं कानामध्ये जाय इकडे पण जात नाही इकडून पण येत नाही, तर त्याला कधीही आध्यात्मिक ज्ञान मिळत नाही. दुसऱ्या प्रकारचा माणूस आहे तो, कधी कधी त्याला ऐकून येत ऐकतो तो, कधी कधी कोणी म्हटलेलं देवाचं नाव घेतलेलं ऐकतं, कधी कोणी उपदेश दिलेला ऐकतं, पण लक्ष देत नाही, त्याला रुची पण नाही, त्यामुळे एक कानामधून जातं एक कानामधून ऐकतं. पण खरोखर श्रेष्ठ माणूस कोण आहे, जो काही चांगले गोष्टी ऐकतो, विशेष करून भगवंतांच्या बद्दल काही गोष्टी ऐकतो तो, आणि श्रवण करतो, लक्ष देऊन ऐकून श्रवण करून त्याचं ते हृदयामध्ये जाऊन ते मंथन होतंय ते, आणि त्याच्यामुळे मग त्याचं परिवर्तन होतं हृदयाचं, त्यामुळं हा श्रेष्ठ आहे. तर ज्यावेळी ते अतिथीने हे ऐकलं, त्यांनी म्हटलं होय बरोबर म्हटलं तुमचे मंत्रिणी, आत्ता मी मानून घेतो की तुमच्या दरबारमध्ये खरोखर बुद्धिमान लोक आहेत आणि तुमच्या चरणात मी नमन करतो की तुम्ही खरोखर असे राजा आहेत, तुम्ही स्वतःच्या संघामध्ये असे बुद्धिमान लोकांना तुम्ही ठेवलं आहे, मी फक्त त्या लोकांना सन्मान करतो जे बुद्धिमान आहे, तर ज्यांच्या संघामध्ये एवढे बुद्धिमान लोक असतात, नाहीतर राजा अनेक आहेत, राजा फक्त काय करतात, खातात पितात युद्ध करतात, थोडं धन इकडून चोरी करणे तिकडून चोरी करणे आणि मी मोठा राजा आहे म्हणून दाखवून घेणे, पण बुद्धी नाही, आध्यात्मिक का ज्ञान नाही, तर अशा राजांना मी सन्मान देत नाही. त्यामुळे आम्ही काही समजून घ्यायला पाहिजे की आमच्यासोबत नेहमी बुद्धिमान लोकांना आम्ही ठेवलं पाहिजे, फक्त जे लोक आमची प्रशंसा करतात, खोटं खोटं आमचं हे करतात, तुम्ही किती मोठे व्यक्ती आहेत, हे आहे ते आहेत, असं करून आमची प्रशंसा करणारे व्यक्तींच्या मध्ये आम्ही राहायला नाही पाहिजे. जे आम्हाला खरोखर जे सत्य आहे, जे आध्यात्मिक ज्ञान आहे, त्यांची ओळख करून देणारे व्यक्ती आमच्या सोबत पाहिजेत. दोन प्रकारचे लोक असतात, एक ज्यांना स्वतःची प्रशंसा खूप आवडते आणि कोणी त्यांची जर चूक सांगते तर अजिबात आवडत नाही, राग येतो त्यांना, आणि दुसरे प्रकारचे लोक आहेत जे ज्यांनी त्यांच्या परस्पर जे सोबत राहणारे लोकांची कडून पण ज्यांनी तर काही ऐकलं त्यांच्या स्वतःच्या चुकाचे बद्दल तर ते स्वीकार करतात. आणि कसं स्वीकार करतात, एक आभार हृदयाने स्वीकार करतात की हे माझे खरोखर मित्र आहेत, माझी जे चूक आहेत ते मला दाखवून देत आहेत, त्यामुळे माझा सुधार होऊ शकेल. पण हे दुसरे प्रकारचा व्यक्ती काय आहे, त्याला फक्त स्वतःची प्रशंसा ऐकायची इच्छा असते आणि कोणी गोड गोड बोललं, तिळगुळ दिलं तर तो खुश असतो तो. पण इतर लोक काय, थोडं कडू कटू वचन पण बोललं की नाही, काही कडू काही बोललं तर त्याच्या सुधारासाठी जर असेल तर तो ऐकून घेतो की हा हा माझा खरोखर मित्र आहे आणि ते लोक माझे शत्रू आहेत, फक्त माझी प्रशंसा करत बसतात आणि ह्याच्या पाठीमागे त्यांचं काय उद्देश आहे, माझ्याकडून काही पाहिजे त्यांना, त्यामुळे नुसतं प्रशंसा करत बसतात. पण हा माझा खरोखर मित्र आहे, माझ्यासाठी खरोखर काय बरं आहे तो मला सांगत आहे. तर खरोखर जो राजा असतो, नेता असतो, त्याला पण असंच पाहिजे की अशा लोकांमध्ये त्याचे जे सल्लागार होता असतात वगैरे, त्यांच्या सोबत काम करणारे लोक असतात, असे पाहिजेत जे खरोखर जे सत्य आहे ते सांगू शकतात निर्भय होऊन. नाही, ह्यांच्या समोर सत्य कसं बोलू, त्यांना राग येईल, कसं बोलू शकतो आम्ही, नाही असं नाही. जे सत्य खरोखर जे आहे ते बोलायचं, चांगल्या पद्धतीने बोलायचं, असं नाही की असं उलट सुलट बोलायचं, चांगल्या पद्धतीने नम्रतेने बोलायचं, पण बोलायचं. तर असंच आम्ही जर भक्तांच्या संघामध्ये राहिलो, पहिले गोष्टी जे भक्त आम्हाला सांगतात की असं आमची चूक आहे, असं हे ठीक आहे, तर आम्ही नम्रतेने स्वीकार केलं पाहिजे, कारण त्याच्याने आमचं चांगलं होईल, आमचं काही उद्धार होईल. आणि दुसरं गोष्टी म्हणजे ज्यावेळी आम्ही आध्यात्मिक गोष्टी ऐकतो तर लक्ष देऊन ऐकलं पाहिजे, श्रवण केलं पाहिजे, देवाची ओळख डोळ्यापासून होत नाही, कानापासून होते. जर आम्ही चांगलं श्रवण केलं, भगवंताची कथा जर आम्ही ऐकली भगवद्गीतेमधून, श्रीमद भागवत मधून, तर काय होणार, हळूहळू हळू ते ज्ञान हृदयामध्ये उत्पन्न होणार. ज्ञान फक्त बुद्धीमध्ये उत्पन्न होत नाही, ते हृदयापासून सुरू झालं पाहिजे. बौद्धिक ज्ञान किती लोकांचं आहे, मोठे मोठे तथाकथित विद्वान आहेत, त्यांना विचारलं तर संस्कृतचे विद्वान आहेत, ते मोठे मोठे प्रवचन पण देऊ शकतात, पण काही साक्षात्कार नाही आहे त्या ज्ञानाचा. ज्यावेळी ज्ञानाचं साक्षात्कार होतोय त्याला आम्ही विज्ञान म्हणतो असं प्रभुपाद समजवतात. ज्ञान आणि विज्ञान मध्ये अंतर काय आहे, ज्यावेळी ज्ञानाचा साक्षात्कार होतो त्यावेळी त्याला आम्ही विज्ञान म्हणतो, असं भगवद्गीतेमध्ये पण आहे. ज्ञान विज्ञान हे दोन्ही शब्द एकाच श्लोक मध्ये येतात भगवद्गीतेमध्ये. कुठच्या श्लोक मध्ये? थोडं जोरात सगळ्यांनी ऐकू दे. ज्ञानम देहम च विज्ञानम इदं वक्ष्यामि अशेषतः यत् ज्ञात्वा नेह भूयोज्ञः ज्ञातव्यम् अवशिष्यते. ज्ञातव्यम अवशिष्यते। ठीक है, खूब छान। आणि याचा अर्थ काय आहे?
ज्ञान और विज्ञान
मराठी मध्ये
ज्ञान आणि विज्ञान ह्याच्याबद्दल मी तुला सांगतो असं भगवान अर्जुनला सांगतात, जे समजल्यावर आणि काही शिल्लक जाणण्यासाठी काही उरत नाही।
हा, ते बोलायचे ज्ञान सांगतो आणि ते विज्ञान त्याच एक माहिती झाल्यानंतर आणि काही राहणार नाही तुला समजायला। आणि कुठचं श्लोक आहे? हा, ज्ञान विज्ञान हे कोणाचं गुण आहे? ते ब्राह्मणाचे गुण काय असतात? ज्ञान विज्ञान आस्तिक्यम, ज्ञान विज्ञान असलं पाहिजे। फक्त एक जानवी घातले म्हणून मी ब्राह्मण होऊन जात नाही। खरोखर ब्राह्मण म्हणजे काय? जन्मापासून ओळख नसते, ज्ञान असलं पाहिजे आणि विज्ञान पण असलं पाहिजे। आणि काय नवव्या अध्यायामध्ये? इदम ते परवक्ष्यामि, म्हणजे काय?
भगवान श्री कृष्ण अर्जुनला म्हणतात, हे अर्जुन आता मी तुला गृहतम ज्ञान गृहतम ज्ञान देणार आहे, अनुसूय कारण की तुमच्या हृदयात म्हणजे
ईर्ष्या नाही आहे, त्यामुळे तुला मी हे गुह्यतम ज्ञान देणार आहे। आणि ज्ञान विज्ञान सहितम, हे ज्ञान आणि विज्ञान सहित तुला प्राप्त होणार। आणि ते प्राप्त झाल्यानंतर काय होणार? मोक्षसे अशुभात, जे काही अशुभ गोष्टी आहेत तुझ्या हृदयामध्ये ते सर्व नष्ट होणार। हे ज्ञान आणि विज्ञान असल्यामुळे, हा, तर हे ज्ञान आणि विज्ञान, आता शाळेमध्ये जे विज्ञान शिकवतात ते नव्हे, हा, ते फक्त नावापुरते विज्ञान। खरोखर विज्ञान काय आहे? हृदयामध्ये ज्यावेळी आध्यात्मिक ज्ञानाचा साक्षात्कार होतो त्याला विज्ञान म्हणतात। तर त्यामुळे लक्ष देऊन ज्यावेळी आम्ही आध्यात्मिक ज्ञान ऐकतो तर त्याचा साक्षात्कार होतोय। साक्षात्कार झाल्यामुळे, हृदयाचं परिवर्तन झाल्यामुळे आमचं वागणं बदलतं, आमचं बोलणं बदलतं, आमची सवय जी असतात ते बदलतात, आमची विचार करायची पद्धत बदलते। जीवनाचं लक्ष काय आहे ते समजून त्याप्रमाणे आम्ही त्या मार्गावर चालतो। पण कोणी कुठच्याही व्यक्तीला फक्त एक पुस्तकीय ज्ञान आहे, बौद्धिक ज्ञान आहे, परंतु त्याला श्रद्धा नाही आहे, मग काय उपयोग? मुंबईमध्ये एक भक्त आहेत, त्यांची मुलगी ती विश्वविद्यालयामध्ये संस्कृतमध्ये डिग्री करत होती, शिकत होती। ते एकदा त्यांना भेटलो कुटुंबाला, तर मुलगीला विचारलं, कसं चाललंय तुझा अभ्यास, तू संस्कृत अभ्यास करत आहेस विश्वविद्यालयामध्ये? तिने म्हटलं की ठीक आहे, मला आवडतंय, पण आमचे जे अध्यापिका आहेत त्यांना अजिबात श्रद्धा नाही आहे ह्याच्यामध्ये। जे ते आम्हाला शास्त्र शिकवतात ते आम्हाला सांगतात स्पष्ट की ह्याच्यामध्ये हे सगळं विश्वास करायची गरज नाही, हे सगळं असंच आहे, फक्त तुम्हाला डिग्री प्राप्त करायचं आहे, त्याच्यासाठी सगळं हे समजून घ्या तुम्ही। हे सगळे शास्त्रामध्ये लिहिलं आहे, गीता भाग हे काय, याचा काय अर्थ नाही आहे। असं तुम्हाला नोकरी मिळेल ना पुढे जाऊन, डिग्री मिळालं तर त्याच्यामुळे शिकायचं, संस्कृत शिकवणारी अध्यापिका अशी म्हणत होती। ब्राह्मण चितपावन ब्राह्मण, मग काय उपयोग? चित्त पावन झालं नाही, फक्त नावापुरते ब्राह्मण. संस्कृत वाचत आहे, पुस्तक शिकवत आहेत मुलांना, त्यांना पण एवढं डिग्री वगैरे झालं आहे विश्वविद्यालयामध्ये जाऊन, पण श्रद्धा नाही आहे अजिबात. तसंच आहे काय आहे ना, जसं गणित आहे तसं हे पण आहे. अभ्यास करायचं आणि मग बोलायचं थोडं, आता आम्हाला पगार मिळतं ना शेवटी, तेच आहे. तर असं आहे, ज्ञान आहे, विज्ञान नाही आहे, त्यामुळे त्या ज्ञानाचा काय अर्थच नाही. विज्ञान म्हणजे मग श्रद्धा असली पाहिजे, आणि श्रद्धाचा विकास झाल्यानंतर भक्ती उत्पन्न होते, भक्तीने मग प्रेम उत्पन्न होतं आहे भगवंतांच्या प्रती. आणि ज्याच्याकडे प्रेम आहे भगवंतांच्या प्रती, आम्हाला समजून घेतलं पाहिजे की त्याला ज्ञान पण आहे. ज्ञानाची परिपूर्णता आहे प्रेम. ज्यावेळी आम्ही भगवंतांची सेवा करतो, क्रमशः श्रद्धा वाढत जाते, श्रद्धाचा विकास होतोय. आणि हे सर्व सुरू होते कधी? श्रवण केल्यामुळे. भक्तांच्या संघामध्ये येऊन आम्ही लक्ष देऊन श्रद्धेने आम्ही ऐकतो, त्यावेळी असं हृदयाचं परिवर्तन होतोय. तर भागवताचं कुठचं श्लोक आहे का ज्याच्यामध्ये ज्याच्या आम्ही समजू शकतो की श्रवण केल्यामुळे शेवटी आम्हाला भक्ती उत्पन्न होईल? तर ह्याचा अर्थ छान,
जर कोणी श्रुमता कथा कृष्ण, जर कोणी भगवान कृष्णाची कथा ऐकतो, पुण्य श्रवण कीर्तन श्रवण कीर्तन करतो, त्याच्या हृदयांत
पुण्य पुण्य श्रवण कीर्तन जे आधीपासून पुण्याचं आहे ते कार्य. जे कोणी कृष्ण कथा श्रवण करतो, ते कृष्ण कथाचे आधीपासून पुण्याचं आहे ते. साधारण कोणी माणसांनी पण जर केलं ते पण पुण्य आहे. हां मग पुढे
अभद्राणी, जे असे भगवान आपल्या हृदयामध्ये आहे.
हृदयंतस्थ ही अभद्राणी, जे अभद्र वस्तू, जे घाणाडे वस्तू आमच्या हृदयामध्ये आधीपासून स्थित आहेत. हृदयंतस्थ ही अभद्राणी विधुनोती, विधुनोती म्हणजे नष्ट होतात. सुहृत सताम, जे भगवंतांचे भक्त आहेत, शुद्ध भक्त आहेत, त्यांचं काय होतं? ज्यावेळी ते कृष्ण कथा ऐकतात, त्यांच्या हृदयामध्ये जे काही अभद्र वस्तू आहेत, अनर्थ आहेत, ते सर्व नष्ट होतात. छान. आणि कुठे हे शुद्ध प्रेम उत्पन्न होते त्याच्याबद्दल काही श्लोक ऐकल्यामुळे? प्रसन्न, ते प्रसन्न व्हायचं गोष्ट. तुम्ही सर्व कसं प्रसन्न आहेत ना भक्तीमध्ये, कसं विचार करा, विचार करा. कृष्णे परमपुरुषे भक्तिरुत्पद्यते पुंसः शोकमोह भयापहः. यस्यां वै श्रूयमाणायां कृष्णे परमपुरुषे भक्तिरुत्पद्यते पुंसः शोकमोह भयापहः. यस्य वै श्रूयमाणायां म्हणजे जे श्रवण करतात भगवंताची कथा, काय करतात? कृष्णे परमपुरुषे, जे परमपुरुष कृष्ण आहेत त्यांच्याबद्दल जे लक्ष देऊन श्रद्धापूर्वक श्रवण करतात, तर काय होतं? भक्ती उत्पद्यते पुंसः, त्या माणसाच्या हृदयामध्ये भक्ती उत्पन्न होते. आणि भक्ती उत्पन्न झाल्यामुळे काय होतंय, शोक मोह भय अपहा ते नष्ट हो जात होऊन जातं. तर भक्ती आल्यामुळे फक्त भगवंतांच्या प्रती प्रेम उत्पन्न होत नाही, ते मुख्य परिणाम आहे. परंतु ज्या जसं जसं प्रेम उत्पन्न होतं तसं तसं हे दुःख आणि कष्ट भय हे सगळं नष्ट होऊन जात आहे. आणि मग भक्तीचे लक्षण प्रकट होतात. खरोखर जसं महाराज पृथूच्या शरीरामध्ये आता भक्तीचे लक्षण प्रकट झाले असं आम्ही ऐकतो ह्या श्लोकमध्ये, तर महाराज पृथू असे शरीरामध्ये लक्षण भक्तीचे का प्रकट झाले, कारण किती वेळापासून ते भगवंतांची कथा ऐकत होते, भगवंतांचं नामस्मरण करत होते, त्याच्यामुळे त्यांच्या हृदयामध्ये भक्ती उत्पन्न झाली भगवंतांच्या प्रती, आणि त्या भक्तीचे लक्षण प्रकट झाले सगळे, आणि त्यामुळे ते खूप भाग्यवान होते. भक्ती में महाराज पृथू का आनंद क्रमशः बढता गया, क्रमशः त्यांच्या हृदयामध्ये आनंद वाढत गेलं, कारण भगवंतांची कृपा प्राप्त झाली त्यांना. तर भगवंतांची खरोखर जी कृपा आहे ते कधी येते, ज्यावेळी आम्ही समजतो की आम्हाला त्यांच्याप्रती आकर्षण झालंय. भगवंतांची दोन प्रकारची कृपा असते. एकदा आम्ही प्रवचनमध्ये इथे सांगितलं होतं, आठवण आहे का, सकपट आणि निष्कपट कृपा. कपट म्हणजे काय, कपाट नाही आहे कपट, कपट म्हणजे माहित आहे ना काय, कपट म्हणजे काय, जे सरळ नाही वाकडं जे असतं ना ते, जे सरळ नसतं, ज्यावेळी आम्ही म्हणतो की ह्याचा स्वभाव थोडा कपटी आहे, म्हणजे वाकड तिकडे स्वभाव आहे त्याचा, तो काय बोलतो एक गोष्टी, करतो दुसरी गोष्टी, विचार करतो तिसरी गोष्टी, आमच्या समोर येऊन असं बोलतो, त्यांच्या समोर जाऊन दुसरंच काहीतरी बोलतो, हे कपटी आहे, कपटी स्वभाव, कपट जे थोडं वाकडं आहे ते. तर भगवंतांची दोन प्रकारची कृपा असते, सकपट कृपा म्हणजे जे कपटी कृपा आहे थोडं वाकडी कृपा आहे, आणि दुसरं निष्कपट कृपा. तर सकपट कृपा म्हणजे काय, कृपा म्हणजे कोणी सांगू शकतं, ज्या कृपेमुळे आम्हाला संसारामध्ये खूप यश प्राप्त होतो, आम्हाला धन प्राप्त होतो, आम्हाला खूप भोग प्राप्त होतो. संसाराचे लोकांची गोष्टी ऐकली असेल, ते म्हणतात अरे भगवान की बहुत कृपा हुई, हम क्रिकेट मैच जीत गए. भगवंतांची खूप कृपा माझ्यावर झाली, मला खूप पैसे मिळाले. हे खरोखर आहे, भगवंतांची कृपाशिवाय हे शक्य नव्हतं ते. परंतु हे खरोखर कृपा आहे का भगवंतांची, ते सकपट कृपा आहे भगवंतांची, कपटी कृपा कृपा आहे, कारण ते खरोखर कृपा नाही आहे, ते शाप आहे ते. कारण अशा तथाकथित कृपेमुळे ते संसारामध्ये आणि बद्ध अवस्थामध्ये राहिले आणि ते अटकून राहिले ते, त्यामुळे खरोखर कृपा नाही आहे, कृपा असूनही कृपा नाही आहे, शाप आहे ते, तुम्ही अटकून राहावा प्रपंचामध्ये, त्यामुळे तुम्हाला खूप धन देतो, खूप भोग देतो, खूप यश देतो, खूप उच्च पद देतो संसारामध्ये, आणि असे लोक ते काय विचार करतात, भगवंताची कृपा झाली माझ्यावर. पण खरोखर जे कृपा आहे भगवंतांची ते निष्कपट कृपा, ते काय आहे, ज्यावेळी कोणाच्या हृदयामध्ये भगवंतांच्या प्रती आकर्षण उत्पन्न होईल, प्रेम उत्पन्न होईल, ते खरोखर भगवंतांची कृपा आहे. महाराज पृथूच्या हृदयामध्ये भगवंतांच्या प्रती प्रेम उत्पन्न झालं होतं, त्यामुळे त्यांनी समजलं की माझ्यावर भगवंतांची कृपा झाली आहे आणि त्यामुळे त्यांच्या हृदयामध्ये भक्तीचा आनंदच वृद्धी होत चालली, आनंदवर्धन असे लोकांचे नाव असतात, हर्षवर्धन। हर्ष म्हणजे आनंद, आनंदाचं वर्धन, कोणाचं नाव नाही ना इकडे आहे का हर्षल, ते इथे भक्त आहेत, भक्तांसाठी नाही पण साधारण जे लोक त्यास हर्षवर्धन ते आनंदाचं वर्धन होते कसं होईल ते भगवंताची भक्ती नाही केलं तर हर्षाचं वर्धन कसं होईल, हर्ष पण कसं होईल। तर महाराज पृथू त्यांना भगवंताची कृपा झाली म्हणून त्यांच्या हृदयामध्ये आनंदाचं वर्धन झालं आणि खरोखर आनंद म्हणजे काय, भगवंतांचं प्रेम। तर हे महाराज पृथूचं वर्णन, त्यांचं सौभाग्याचं वर्णन। आम्ही पण जर महाराज पृथूच्या चरण कमलामध्ये भ्रमण आम्ही जर त्यांचं अनुसरण केलं तर आम्हाला पण हे सौभाग्य प्राप्त होऊ शकतं। तर असंच आम्ही भगवंतांच्या भक्तांच्या संघामध्ये राहून आम्ही श्रवण कीर्तन केलं पाहिजे, नम्रतेने सेवा केली पाहिजे, तर आमचं जीवन पण यशस्वी होईल। महाराज पृथू की जय, हरे कृष्णा।
पृथू महाराजांवरती भगवंतांची निष्कपट कृपा झाली आणि महाराज इंद्रवरती सकपट कृपा
असं आम्ही समजू शकतो। पण याच्यामध्ये थोडं सूक्ष्म गोष्टी पण आहे, कारण इंद्र ते भक्त पण आहेत, त्यामुळे त्यांच्या हृदयामध्ये भक्ती पण आहे, भोग करायची भावना पण आहे, दोन्ही आहे, मिश्र अवस्था आहे त्यांची। त्यामुळे भगवंतांची निष्कपट कृपा पण आहे, सकपट कृपा पण आहे, कृपकृपाचं पण मिश्रण आहे त्यांची। पण शेवटी भगवंताचे भक्त असल्यामुळे हृदयामध्ये थोडी भोग करायची भावना असलं तरी ते शुद्ध होणार भगवंताची कृपेनं। एकदा कोणाच्यावर निष्कपट कृपा लेश मात्र जरी झालं तर त्याचं जीवन धन्य झालं। इतर पण त्याचे काही विचार असले तरी, इच्छा असले तरी, ते पण हळूहळू शुद्ध होणार। त्यामुळे आम्ही निराश होऊ नये की अरे मी भक्ती करत आहे, अजून हृदयामध्ये किती इच्छा आहेत, हरकत नाही। आम्ही भक्ती करत आहे ना, श्रद्धा थोडीफार तरी आहे ना आमच्या हृदयामध्ये आहे, तर सेवा करत राहायचं, नामस्मरण करत राहायचं, भक्तांची सेवा करत राहायची, सगळं होईल। हां, निराश व्हायचं नाही, पुढे जात राहायचं, ठीक आहे, बरोबर आहे ना। हरी बोल। ठीक आहे हा, हरे कृष्णा। कुठून आले सगळ्यात भक्त जास्त आहेत?